शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दिव्या दिव्यारे दीपत्कार काने कुंडलमोतिहार दिव्यालापाहुन नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवे देवा पाशी उजेड पडे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतां पाशी ये ग लक्ष्मी बैस बाजे माझ घर तुला साजे घरातली इडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे
श्री मारुती स्तोत्र
श्री गणेशाय नमः भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नि देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीचा कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरू मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करूनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासति। इति श्री रामदास कृत संकट निरसनम श्री मारुति स्तोत्रम संपूर्णम।
श्री गणपति स्तोत्र। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुक्कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेद् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यात् समर्पयेत् तत्स विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकट निरसन नाम गणेश स्तोत्रम् संपूर्णम्। श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु।
गणाधीश जो ईश सर्वा गुणांसा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमुपंथ आनंत या राघवाचा। मना सज्जना भक्ति पंथे ची जावे तरी श्री हरि पाविजेतो स्वभावे। जनी निंदते सर्व सोडूनि द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे। प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य हो तो। मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धि न कोरे। मना धर्मता नीति सोडू न को हो मना अंतरी सार विचार राहो। मना पाप संकल्प सोडू निद्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना कल्पनाते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची। नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना ना विकारी। नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू। मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे मना सर्व लोकांसिरे नीव वावे देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाझि जावे परी अंतरी सज्जनानी ववावे नको रे मना द्रव्यते पुढिलांसे अति स्वार्थ बुद्धि नरे पाप सांसे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारिखे दुख मोठे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुखते सुख मानीत जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजद्यावे पसायदानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियूषांचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवुनी तिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो
या झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला